जय जय रघुवीर समर्थ। दशक पाचवा, समास पहिला, गुरुनिश्चय। श्री राम जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा, परम पुरुषा आत्मया रामा, अनुर्वाच्य तुमचा महिमा, वर्णिला नवचे श्री राम। जे वेदास साकडे, जे शब्दासी कानडे, ते सच्छिष्यास रोकडे, अलभ्यला हे श्रीराम। जे योगियांचे निजवर्म, जे शंकरांचे निजधाम, जे विश्रांतीचे निजविश्राम, परमगुह्य अगाध श्रीराम। ते ब्रह्म तुमचे नियोगे, स्वये आपणचे होई जे आंगे, दुर्घट संसाराचे निपांगे, पांगिजेना सर्वथा श्रीराम। आता स्वामीचेनी लडिवाळपणे, गुरुशिष्यांची लक्षणे, सांगिजे ती तेणे प्रमाणे, मुमुक्षे शरण जावे श्रीराम। गुरु तो सकळासी ब्राह्मण, झरी तो आला क्रियाहीन, तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे। अहो या ब्राह्मणा कारणे, अवतार घेतला नारायणे, विष्णूने श्रीवत्स मिरविणे, तेथे इतरते किती श्रीराम। ब्राह्मण वचने प्रमाण, होती शूद्रांसे ब्राह्मण, धातुपाषाणी देवपण ब्राह्मणाचे निमंत्रे। मुंजी बंधने विरहित तो शूद्रजीव निभ्रांत, द्विजन्मी म्हणोनी सतंत, द्विज ऐसे नाम त्याचे। सकळासी पूज्य ब्राह्मण, हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण, वेद विरहित ते अप्रमाण, अप्रिये भगवंता श्रीराम। ब्राह्मणी योग याग व्रते दाने, ब्राह्मणी सकळ तीर्थाटणे, कर्म मार्ग ब्राह्मणा विणे होणार नाही श्रीराम। ब्राह्मण वेदमूर्तिमंत, ब्राह्मण तोची भगवंत, पूर्ण होती मनोरथ विप्रवाक्ये करूनी श्रीराम। ब्राह्मण पूजने शुद्ध वृत्ती, होऊन जडे भगवंती, ब्राह्मण तीर्थे उत्तम गती पावती प्राणी श्रीराम। लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण, आन यातीसी पुसे कोण, परी भगवंतासी भाव प्रमाण, येरा चाड नाही श्रीराम। असो ब्राह्मणा सुरव्रवंदिती, तेथे मानव बापुडे किती, जरी ब्राह्मण मूढमती, तरी तो जगद्वंद्य श्रीराम। अंतेज शब्द ज्ञाता बरवा, परी तो नेऊन काये करावा, ब्राह्मणा सन्निध पुजावा, हे तो न घडे की श्रीराम। जे जना वेगळे केले, ते वेदे अभेरिले, म्हणून तयासी नाम ठेविले, पाषांडमत श्रीराम। असो हे असो जे हरिहर कद्दासो, तयास ब्राह्मणी विश्वास, ब्राह्मण भजने बहुतास, पावन केले श्रीराम। ब्राह्मणे पाविजे देवाधिदेवा, तरी किमर्थ सद्गुरु करावा, ऐसे म्हणाल तरी निज ठेवा, सद्गुरु विण नाही श्रीराम। स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण, परिज्ञान नव्हे सद्गुरु विण, ब्रह्मज्ञान नस्तासीण, जन्म मृत्यु चुकेना श्रीराम। सद्गुरु विण ज्ञान काही, सर्वथा होणार नाही, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले श्रीराम। ज्ञान विहित जे जे केले, ते जन्मासी मूळ झाले, म्हणवनी सद्गुरुची पावले सुदृढ धरावी श्रीराम। जयास वाटे देव पाहावा, तेणे सत्संग धरावा, सत्संगे विण देवाधिदेवा, पाविजेत नाही श्रीराम। नाना साधने बापुडी, सद्गुरु विण करीती वेडी, गुरुकृपे विण कुडकुडी, व्यर्थची होती श्रीराम। कार्तिक स्नाने माघ स्नाने, व्रते उद्यापने दाने, गोरांजने धूम्रपाने, साधिति पंचाग्नी श्रीराम। हरिकथा पुराण श्रवण आदरेक रीति निरूपण सर्वतीर्थे परम कठिन फिरती प्राणी श्रीराम झळफळित देवतार्चने स्नाने संध्या दर्भासने टिळे माळा गोपी चंदने ठसे श्रीमुद्रांसे श्रीराम अर्घ्यपात्रे संपुष्ट गोकर्णे मंत्रयंत्रांची ताम्रपर्णे नाना प्रकारीची उपकरणे साहित्य शोभा श्रीराम घंटा घणघणा वादती स्तोत्रे स्तवने आणी स्तुती आसने मुद्रा ध्याने करीती प्रदक्षिणा नमस्कार श्रीराम पंचायेत्न पूजा केली मृत्तिकेची लिंगे लाखोली बेले नारी केळे भरिली संपूर्ण सांग पूजा श्रीराम उपोषणे निष्ठा नेम परमसायासी केले कर्म फळची पावती वर्म चुकले प्राणी श्रीराम यज्ञादिके कर्मे केली हृदयी फळाशा कल्पिली आपले इच्छेने घेतली सूती जन्माची श्रीराम करुणी नाना सायास केला चौदा विद्यांचा अभ्यास रिद्धी सिद्धी सावकास वोळल्या जरी श्रीराम तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित येमपुरीचा अनर्थ चुके ना येणे श्रीराम जवनाही ज्ञान प्राप्ती तव चुकेना यातायाती गुरुकृपे वीण अधोगती गर्भवास चुकेना श्रीराम ध्यानधारणा मुद्रा आसन भक्तीभाव आणि भजन सकळ हि फोल ब्रह्मज्ञान जवते प्राप्त नाही श्रीराम सद्गुरु कृपा न जोडे आणि भलती चकडे वावडे जैसे आंधळे चाच रो न पडे गारी आणि गडधरा श्रीराम जैसे नेत्री घालिता अंजन पडे दृष्टी सनिधान तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होये श्रीराम सद्गुरुविण जन्म निर्भळ सद्गुरुविण दुःख सकळ सद्गुरुविण तळमळ जाणार नाही श्रीराम सद्गुरुचे नि अभयंकरे प्रकट होई जे ईश्वरे संसार दुःखे अपारे नासोन जाती श्रीराम मागे जाले थोर थोर संत महंत मुनेश्वर तयास ही ज्ञान विज्ञान विचार सद्गुरुचे नि श्रीराम श्री रामकृष्णादी करुनी अति तत्पर गुरु भजनी सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले श्रीराम सकळ सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी श्रंक महत्वा न चढेती श्रीराम असो जयासी मोक्ष व्हावा तेणे सद्गुरु करावा सद्गुरुविण मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे श्रीराम आता सद्गुरु ते कैसे नव्हे ती इतरा गुरु ऐसे जयांसे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान श्रीराम त्या सद्गुरुची ओळखण पुढिले समासी निरूपण बोलिले असे श्रोती श्रवण अनुक्रमे करावे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुनिश्चये नाम समास पहिला श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक पाचवा समास दुसरा गुरु लक्षण श्रीराम जे करामती दाखविती तेही गुरु म्हणिजेती परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते श्रीराम सभा मोहन भुररी चेतके साबर मंत्र कौटाले अनेके नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती श्रीराम सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग दृष्टिबंधने लागवेग अभिलाषाचा श्रीराम साहित संगीत राग ज्ञान गीत नृत्य तान मान नाना वाद्ये शिकवीती जन ते ही एक गुरु श्रीराम विद्या शिकवीती पंचाक्षरी ताड़े तोड़े नाना परी का पोट भरे जयावरी ते विद्या शिकवीती श्रीराम जे यातीचा जो व्यापार शिकवीती भरावया उदर ते ही गुरु परी साचार सद्गुरु नवेती श्रीराम आपली माता आणि पिता ते ही गुरुजी तत्वता परी पैल पार पाविता तो सद्गुरु वेगळा श्रीराम गायत्री मंत्राचा उचारू सांगे तो साचार कुळगुरु परी ज्ञाने विण पैल पारू पावि देत नाही श्रीराम जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरसी जीवात्मयां परमात्मयांसी ऐक्यता करी श्रीराम बिघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत तया देव भक्ता एकांत करितो सद्गुरु श्रीराम भव व्याघ्रे घालून उडी गोवत्सास तळा तोडी केली देखोनी शीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा श्रीराम प्राणी माया जळी पडिले संसार दुखे दुखवले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा श्रीराम वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी तेथे उडी घालू नितारी तो सद्गुरु जाणावा श्रीराम गर्भवास अतिसाकडी इच्छा बंधनाची बेडी ज्ञान देऊनी शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी श्रीराम फोडूनी शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार तोची गुरु माहेर अनाथांचे श्रीराम जीव एकदेशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे फेडी संसार साकडे वचन मात्रे करुनी श्रीराम जे वेदांचे अभ्यांतरी ते काढून अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने श्रीराम वेदशास्त्र महानुभाव पाहाता एकची अनुभव तोची एक गुरु राव ऐक्य रूपे श्रीराम संदेह निशेष जाळी स्वधर्म आदरे प्रतिपाळी वेद विरहित टवाळी करूच नेणे श्रीराम जे जे मन अंगीकारी ते ते स्वये मुक्त करी तो गुरु नवे भिकारी झडे आला श्रीराम शिष्यास न लविती साधन न करविती इंद्रिये दमन ऐसे गुरु आडक्याचे तीन मिळाले तरी त्यजावे श्रीराम जो कोणी ज्ञान बोधी समूळ अविद्याछेदी इंद्रिये दमन प्रतिपादी तो सद्गुरु जाणावा श्रीराम एक द्रव्याचे विकिले एक शिष्याचे आखिले अति दुराशेने केले दीन रूप श्रीराम जे जे ऋते शिष्यामनी तैसीच करी मनधरणी ऐसी कामना पापीणी पडळी गळा श्रीराम जो गुरु भीडसारू तो अधमा होऊन अधम थोरू चोरटा भैंद पामरू द्रव्य भोंदू श्रीराम जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी आणि सेखी भीड करी घात घेणा श्रीराम तैसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा भीड करुनिया गोवा घाली बंधनाचा श्रीराम जेणे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन तोची सद्गुरु निधान दाखवी डोळा श्रीराम देखणे दाखविती आदरे मंत्र फुंकीती कर्णद्वारे इतुकेच ज्ञान ते पामरे अंतरली भगवंता श्रीराम बाणे तीहींची खुण तोची गुरु सुलक्षण तेथे चिरिघावे शरण अत्यादरे मुमुक्षे श्रीराम अद्वैत निरूपणे अगाध वक्ता परी विषयी लोलंगता ऐसी या गुरुचे निस्सार्थकता होणार नाही श्रीराम जैसा निरूपण समयो तैसेची मनही करी वायो कृतबुद्धीचा जयो जालाच नाही श्रीराम निरूपणी सामर्थ्य सिद्धी श्रवण होता दुराशा बाधी नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे श्रीराम पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयासी सादृश्य भगवंत आणि सामर्थ्यही अद्भुत सिद्धीचे नियोगे श्रीराम ऐसे तयांचे सामर्थ्य आमुचे ज्ञानची नुसते वे नुसदे वेर्थ ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे श्रीराम निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे दुराशा धरिते वोघटे शब्द ज्ञाते कामिक श्रीराम बुहतन ज्ञाती नागवली कामनेने वेडी केली कामना इच्छिताच मेरी बापुडी मूर्खे श्रीराम निशेष कामना रहित ऐसा तो विरुळा संत अवघ्या वेगळे मत अक्षय जाचे श्रीराम अक्षय ठेवा सकळांचा परी पांगडा फिटेना शरीराचा तेणे मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती श्रीराम सिद्धी आणि सामर्थ्य झाले सामर्थ्य देहास महत्वाले तेणे बेंसाड बळकावले देहबुद्धीचे श्रीराम सांडून अक्षयसे सुख सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख कामने सारखे दुःख आणिक काहीच नाही श्रीराम ईश्वरे विणजे कामना तेणेची गुणे नाना यातना पावती होती पतना वर पडे प्राणी श्रीराम होता शरीरासी अंत सामर्थ्यही निघोनी जात शेखी अंतरला भगवंत कामना गुणे श्रीराम म्हणोनी निकामता विचारू दृढबुद्धीचा निर्धारू तोची सद्गुरु पैल पारू पाववी भवाचा श्रीराम मुख्य सद्गुरुचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती श्रीराम याही वरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ विशेष आचारे निर्मळ स्वधर्म विषयी श्रीराम याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर श्रीराम जेथे सारासार विचार तेथे होये जगोद्धार नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी श्रीराम म्हणोनी नवविधा भजन जेते प्रतिष्ठले साधन हे सद्गुरुचे लक्षण श्रोती ओळखावे श्रीराम अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन तेथे बहुभक्तजन विश्रांती पावती श्रीराम नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार कर्मे विण अनाचार भ्रष्ट होती श्रीराम म्हणोनी ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याये मर्यादा श्रीराम यामध्ये एक उणे असे तेणे ते विलक्षण दिसे म्हणून सर्व ही विलसे सद्गुरुपासी श्रीराम तो बहुतांसे पाळण करता त्यास बहुतांची असे चिंता नाना साधने समर्था सद्गुरुपासी श्रीराम साधने विण परमार्थ प्रतिष्ठे तो मागुता सवेत भ्रष्टे या कारणे दुरी दृष्टे महानुभाव श्रीराम आचार उपासना सोडिती ते भ्रष्ट अभक्त दिसती जळोतयांची महंती कोण तुसे श्रीराम कर्म उपासनेचा अभाव तेथे भका धेसी जाला ठाव तो कानकोंडा समुदाव प्रपंची हासती श्रीराम नीच यातीचा गुरु तोही कानकोंडा विचारू ब्रह्मसभेस जैसा चोरू तैसा दडे श्रीराम ब्रह्मसभे देखता त्याचे तीर्थ नये घेता अथवा प्रसाद सेविता प्राश्चित्त पड़े श्री राम। तीर्थ प्रसादाची सांडी केली तेथे नीचता दिसो नाली। गुरुभक्ती ते सटवली एकाएकी श्रीराम। गुरुची मर्यादा राखता ब्राह्मण क्षोभती तत्वता। तेथे ब्राह्मण्य रक्षू जाता गुरुक्षोभ घडे श्रीराम। ऐसी साकडी दोही कडे तेथे प्रस्तावा घडे। नीच या तीस गुरुत्व न घडे या कारणे श्रीराम। तथापि आवडी घेतली जीवे तरी आपणची भ्रष्टावे। बहुत जनासी भ्रष्ट वावे हे तो दूषणची की श्रीराम। आता असो हा विचारू स्वया तीचा पाहिजे गुरु। नाही तरी भ्रष्टाकारू नेमस्त घडे श्रीराम। जे जे काही उत्तम गुण ते ते सद्गुरुचे लक्षण। तथापि सांगो ओळखण होये जेणे श्रीराम। एक गुरु एक मंत्र गुरु एक यंत्र गुरु एक तांत्र गुरु एक वस्ताद गुरु एक राजगुरु म्हणती जनी श्रीराम। एक कुळगुरु एक मानिला गुरु एक विद्यागुरु एक कुविद्यागुरु एक असद्गुरु एक याती गुरु दंडकर्ते श्रीराम। एक माता गुरु एक पिता गुरु एक राजा गुरु एक देवगुरु एक बोली जे जगद्गुरु सकळ कळा श्रीराम। से हे सत्रा गुरु याही वेगळे आणिक गुरु ऐकतयांचा विचारू सांगितेल श्रीराम। एक स्वप्न गुरु एक दीक्षा गुरु एक म्हणती प्रतिमा गुरु एक म्हणती स्वये गुरु आपला आपण श्रीराम। जे जे यातीचा जो व्यापारू ते ते त्याचे तितके गुरु। याचा पाहाता विचारू उदंड आहे श्रीराम। असो ऐसे उदंड गुरु नाना मतांचा विचारू परी जो मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाची असे श्रीराम। नाना सद्विद्येचे गुण याही वरी कृपाळूपण हे सद्गुरुचे लक्षण जाणिजे श्रोती श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे गुरु लक्षण नाम समास दुसरा। श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ। दशक पाचवा समास तिसरा शिष्य लक्षण। श्रीराम मागा सद्गुरुचे लक्षण विशद केले निरूपण। आता सच्छिष्याची ओळखण सावध ऐका श्रीराम। सद्गुरुविण सच्छिष्य तो वाया जाय निशेष। का सच्छिष्ये विण विशेष सद्गुरुसिणे श्रीराम। उत्तम भूमी शोधिली शुद्ध तेथे बीज पेरिले किडखाद। का ते उत्तम बीज परी सबंध खडकेसी पाडिला श्रीराम। तैसा सच्छिष्यते सत्पात्र परंतु गुरु सांगे मंत्रतंत्र। तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही श्रीराम। अथवा गुरु पूर्ण कृपा करी परी शिष्य अनाधिकारी। भाग्य पुरुषाचा अधिकारी पुत्र जैसा श्रीराम। तैसे एका विण एक होत असे निरार्थक परलोकींचे सार्थक ते दुरावे श्रीराम। म्हणवनी सद्गुरु आणि सच्छिष्य तेथे न लगती सायास। त्या उभयतांचा हव्यास पुरे एक सरा श्रीराम। सुभूमी आणि उत्तम कण उगवेना प्रजन्ये विण। तैसे अध्यात्म निरूपण नस्ता होये श्रीराम। शेत पेरिले आणि उगवले परंतु निगे विण गेले। साधने विण तैसे जाले साधकासी श्रीराम। जवरी पीक आपणास भोगे तवरी अवघेच करणे लागे पीक आलिया ही उगे राहोच नये श्रीराम तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले एक वेळ उदंड देविले तरी सामग्री पाहिजे श्रीराम म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरु सच्छिष्य आणि सच्छास्त्र विचारू सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा श्रीराम सदुपासना सत्कर्म सत्क्रिया आणि स्वधर्म सत्संग आणि नित्यनेम निरंतर श्रीराम ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे नाही तरी पाषांड संसरे बळे समुदायी श्रीराम येथे शब्द नाही शिष्यासी हे अवघे सद्गुरुपासी सद्गुरु पालटी अवगुणासी नाना येतने करूनी श्रीराम सद्गुरुचे नी असच्छिष्य पालटे परंतु सच्छिष्य असद्गुरु न पालटे काजे थोरपण तुटे म्हणनिया श्रीराम या कारणे सद्गुरु पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे नाही तरी होईजे पाषांडावर पडे श्रीराम तेथे सद्गुरुची कारण येर सर्व निकारण तथापि सांगो बोळखण सच्छिष्याची श्रीराम मुख्य सच्छिष्याचे लक्षण सद्गुरुवशनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सच्छिष्य श्रीराम शिष्य पाहिजे निर्मळ शिष्य पाहिजे आचारशील शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी श्रीराम शिष्य पाहिजे निष्ठावंत शिष्ठ पाहिजे सुचिष्मंत शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी श्रीराम शिष्य पाहिजे साक्षपी विशेष शिष्य पाहिजे परमदक्ष शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी ऐसा श्रीराम शिष्य पाहिजे अतिधीर शिष्य पाहिजे अति उदार शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थ विषयी श्रीराम शिष्य पाहिजे परोपकारी शिष्य पाहिजे निर्मत्सरी शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेशकर्ता श्रीराम शिष्य पाहिजे परमशुद्ध शिष्य पाहिजे परमसावध शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा श्रीराम शिष्य पाहिजे प्रज्ञावंत शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा श्रीराम शिष्य पाहिजे युक्तिवंत शिष्य पाहिजे बुद्धिवंत शिष्य पाहिजे सतासंत विचार घेता श्रीराम शिष्य पाहिजे धारिष्ठाचा शिष्य पाहिजे दृढव्रताचा शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशील श्रीराम शिष्य असावा सात्विक शिष्य असावा भजक शिष्य असावा साधक साधनकर्ता श्रीराम शिष्य असावा विश्वासी शिष्य असावा कायाक्लेशी शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे श्रीराम शिष्य असावा स्वतंत्र शिष्य असावा जगमित्र शिष्य असावा सत्पात्र सर्वगुणे श्रीराम शिष्य असावा सद्विद्येचा शिष्य असावा सद्भावाचा शिष्य असावा अंतरींचा परमशुद्ध श्रीराम शिष्य नसावा अविवेकी शिष्य नसावा गर्भसुखी शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही श्रीराम जो संसार दुःखे दुःखवला जो त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थवीशी श्रीराम बहु दुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणे संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे श्रीराम जया संसाराचा त्रास तयासीच उपदे विश्वास विश्वास बळे दृढकास धरिली सद्गुरुची श्रीराम अविश्वासे कास सोडिली ऐसी बहुतेक भवी बुडाली नाना जळचरी तोडिली मध्येची सुख दुःखे श्रीराम या कारणे दृढ विश्वास तोची जाणावा सच्छिष्य मोक्षाधिकारी विशेष आग्रगणू श्रीराम जो सद्गुरु वचने निवाला तो सायोज्यतेचा आखिला संसार पांगे पांगिला नवसे कदा श्रीराम सद्गुरु हून देव मोठा जयास वाटे तो करंटा सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिसे श्रीराम सद्गुरु स्वरूप ते संत आणि देवास मांडेल कल्पांत तेथे कैसे उरेल सामर्थ्य हरिहरांसे श्रीराम म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक जेथे आटती ब्रह्माधिक अल्पबुद्धी मानवी रंक तयासी हे कळेना श्रीराम गुरुदेवास बराबरी करी तो शिष्य दुराचारी भ्रांती वैसरी अभ्यांतरी सिद्धांत नेणवे श्रीराम देव मनुषी भाविला मंत्री देवपणाशी आला सद्गुरु नवचे कल्पिला ईश्वराचेनी श्रीराम म्हणोनी सद्गुरु पूर्णपणे देवाहून आधीक कोटी गुणे जयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्री लागली श्रीराम असो सद्गुरु पदा पुढे दुजे काहीच न चढे देव सामर्थ्यते केवढे माया जनित श्रीराम अहो सद्गुरु कृपा दयासी सामर्थ्य न चले तयापासी ज्ञान बळे वैभवासी तृण तुच्छ केले श्रीराम सद्गुरु कृपेचे नी बळे अपरोक्ष ज्ञानाचे नी उसाळे माये सहित ब्रह्मांड सगळे दृष्टी सनये श्रीराम ऐसे सच्छिष्यांसे वैभव सद्गुरु वचनी दृढ भाव तेणे गुणे देवराव स्वयेची होती श्रीराम अंतरी अनुतापे तापले तेणे अंतर शुद्ध झाले पुढे सद्गुरु वचने निवाले सच्छिष्य ऐसे श्रीराम लागता सद्गुरु वचन पंथे जाले ब्रह्मांड पालथे तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालट न धरिजे श्रीराम शरण सद्गुरुस गेले सच्छिष्य ऐसे निवडले क्रिया पालटे जाले पावन ईश्वरी श्रीराम ऐसा सद्भाव अंतरी तेची मुक्तीचे वाटे करी येर माई कवेशधारी असच्छिष्य श्रीराम वाटे विषयांचे सुख परमार्थ संपादने लौकिक देखो वेखी पढत मूर्ख शरण गेले श्रीराम जाली विषयी वृत्ती अनाचर अनावर दृढ धरिला संसार परमार्थ चर्चेचा विचार मळीन झाला श्रीराम मोड घेतला परमार्थाचा हव्यास धरिला प्रपंचाचा भार वाहिला कुटुंबाचा काबाडी झाला श्रीराम मानिला प्रपंची आनंद केला परमार्थी विनोद भ्रांत मूढ मतिमंद लोधला कामी श्रीराम सुकर पूजिले विलेपने मैसा मर्दिला चंदने तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला श्रीराम राशव उकरडा लोळे तयासी परिमळ सोहळे उलूक अंधारी पळे तया केवी हंस पंगती श्रीराम तैसा विषय दारीचा बराडी घाली अधपतनी उडी तयास भगवंत आवडी सत्संग कैचा श्रीराम वर्ती करुन दाताळी स्वानपुत्र हाडे चगळी तैसा विषयी तळमळी विषय सुखा कारणे श्रीराम तया स्वानमुखी परमान्न की मर्कटास सिंहासन तैसे विषय शक्ता ज्ञान जिरले कैचे श्रीराम रासभे राखता जन्म गेला तो पंडितांमध्ये प्रतिष्ठिला नवते तैसा आशक्ताला परमार्थ नाही श्रीराम मिळाला राजहंसांचा मेळा तेथे आला डोंबकावळा लक्ष्मण विष्ठेचा गोळा हंस म्हणवी श्रीराम तैसे सज्जनाचे संगती विषयी सज्जन म्हणविती विषय आमेद्य चित्ती गोळा लक्षिला श्रीराम काखे दे घेऊन या दारा म्हणे मज संन्यासी करा तैसा विषयी सैरावैरा ज्ञान बडबडी श्रीराम असा ऐसे पढत मूर्ख ते काय जाणती अद्वैत सुख नारकी प्राणी नरक भोगिती स्वैच्छा श्रीराम वैशेची करील सेवा तो कैसा मंत्री म्हणावा तैसा विषय दास मानावा भक्तराज केवी श्रीराम तैसे विषयी बापुडे क्यास ज्ञान कोणीकडे वाचाळ शाब्दिक बडबडे वरपडे जाले श्रीराम ऐसे शिष्य परमनष्ट कनिष्ठांमध्ये कनिष्ठ हीन अविवेकी आणि दृष्ट खळखोटे दुर्जन श्रीराम ऐसे जे पापरूप दीर्घा दोषी वज्रलेप तयास प्राश्चित्त अनुताप उद्भवता आहे श्रीराम तेच पुन्हा शरण जावे सद्गुरुस संतोषा वावे कृपा दृष्टी जालिया वावे पुन्हा शुद्ध श्रीराम स्वामी द्रोह जया घडे तो यावश्चंद्र नरकी पडे तयास उपावची न घडे स्वामी तुष्टल्या वाचून श्रीराम स्मशान वैराग्य आले म्हणून लोटांगण घातले तेणे गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान श्रीराम भाव आणिला जायाचा मंत्र घेतला गुरुचा शिष्य झाला दो दिसांचा मंत्रा कारणे श्रीराम ऐसे केले गुरु दंड शब्द शिकला पाषांड झाला तोंडाळ तुर्मंड तरमुंड महापाषांडी श्रीराम घडी एक रडे आणि पडे घडी एक वैराग्य चढे घडी एक अहंभाव जडे ज्ञातेपणाचा श्रीराम घडी एक विश्वास धरी सवेच घडी एक गुरगुरी ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा श्रीराम काम क्रोध मद मत्सर लोभ मोह नाना विकार अभिमान कापट्य तिरस्कार हृदयी नांदती श्रीराम अहंकार आणि देहपांग अनाचार आणि विषयसंग संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे श्रीराम दीर्घसूत्री कृतघ्न पापी कुकर्मी कुतर्की विकल्पी अभक्त अभाव शीघ्र कोपी निष्ठुर परघातक श्रीराम हृदये शून्य आणि आळसी अविवेकी आणि अविश्वासी अधीर अविचार संदेहासी दृढधर्ता श्रीराम आशा ममता तृष्णा कल्पना कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना अल्पबुद्धी विषय कामना हृदयी वसे श्रीराम ईषणा असूया तिरस्कारे निंदेसी प्रवर्ते आदरे देहाभिमाने हुंबरे जाणपणे श्रीराम क्षुधा तृष्णा आवरेना निद्रा सहसा धरेना कुटुंब चिंता वोसरेना भ्रांती पडिली श्रीराम शाब्दिक बोले उदंडवाचा लेश नाही वैराग्याचा अनुतापधारिष्ट साधनाचा मार्ग न धरी श्रीराम भक्ती विरक्ती ना शांती सद्वृत्ती लीनता ना दांती कृपा दया ना तृप्ती सुबुद्धी असेचना श्रीराम काया क्लेशी शरीरहीन धर्म विषयी परमकृपण क्रियापालटेना कठिण हृदय जयाचे श्रीराम आर्जव नाही जनासी जो अप्रिय सज्जनासी जयाचे जीवी अहिरणेसी परन्यून्यवसे श्रीराम। सदा सर्वकाळ लटिका बोले माई कलापणिका, क्रिया विचार पाहता येका वचनी सत्य नाही श्रीराम। पर पीडे विषयी तत्पर जैसे विंचू आणि विखार, तैसा कुशब्दे जिव्हार भेदी सकळांसे श्रीराम। आपुले झाकी अवगुण पुणिलास बोले कठिण, मिथ्या गुण गुण दोषे विण गुण दोष लावी श्रीराम। स्वये पापात्मा अंतरी पुढिलांची कणव न करी, जैसा हिंसक दुराचारी पर दुःखे शिणेना श्रीराम। दुःख पराद्याचे नेणती दुर्जन गांजिलेची गांजिती, श्रम पावता आनंदती आपुले मनी श्रीराम। स्वदुःखे झुरे अंतरी आणि परदुःखे हास्य करी, तयास प्राप्त येमपुरी राजदूत ताडिती श्रीराम। असो ऐसे मदांध वापुडे तयासी भगवंत कैचा जोडे, जयास सुबुद्धी नावडे पूर्वपातके करूनी श्रीराम। तयास देहाचा अंती गात्रे क्षीणता पावती, जीवलगे वो संडिती जाणवेल तेव्हा श्रीराम। असो ऐसे गुणा वेगळे ते सच्छिष्य आगळे, दृढ भावार्थे सोहळे भोगिती स्वानंदाचे श्रीराम। जये स्थळी विकल्प जागे कुळाभिमान पाठी लागे, ते प्राणे प्रपंच संगे हिंपुटी होती श्रीराम। जेणे करिता दुःख झाले तेची मने दृढ धरिले, तेणे गुणे प्राप्त झाले पुन्हा दुःख श्रीराम। संसार संगे सुख झाले ऐस देखिले ना ऐकिले, ऐसे जाणून अनहित केले ते दुःखी होती स्वये श्रीराम। संसारी सुखमानिती ते प्राणी मूढमती, जाणून डोळे झाकिती पडत मूर्ख श्रीराम। प्रपंच सुखे करावा परे काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे श्रीराम। मागा झाले निरूपण गुरुशिष्यांची ओळखण, आता उपदेशाचे लक्षण सांगितेल श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शिष्य लक्षण नाम समास तिसरा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक पाचवा समास चौथा उपदेश लक्षण। श्रीराम ऐका उपदेशाची लक्षणे बहुविधे कोण कोणे, सांगता ते असाधारणे परी काही एक सांगो श्रीराम। बहुत मंत्र उपदेशिती कोणी नाम मात्र सांगती, एक ते जप करविती ओंकाराचा श्रीराम। शिव मंत्र भवानी मंत्र विष्णु मंत्र महालक्ष्मी मंत्र अवधूत मंत्र गणेश मंत्र मार्तंड मंत्र सांगती श्रीराम। मचकूर्म वरहाव मंत्र नृसिंह मंत्र वामन मंत्र भार्गव मंत्र रघुनाथ मंत्र कृष्ण मंत्र सांगती श्रीराम। भैरव मंत्र मल्लारी मंत्र अनुमंत हनुमंत येक्षिणी मंत्र नारायण मंत्र पांडुरंग मंत्र अघोर मंत्र सांगती श्रीराम। शेष मंत्र गरुड मंत्र वायो मंत्र वेताळ मंत्र झोटिंग मंत्र बहुधा मंत्र किती म्हणवनी सांगावे श्रीराम। बाळा मंत्र बगुळा मंत्र काळी मंत्र कंकळी मंत्र बटुक मंत्र नाना मंत्र नाना शक्तींचे श्रीराम। पृथकाकारे स्वतंत्र जितुके देव तितुके मंत्र सोपे अवघड विचित्र खेचर दारुण बीजाचे श्रीराम। पाहो जाता पृथ्वीवरी देवांची गणना कोण करी, तितुके मंत्र वैखरी किती म्हणवनी वदवावी श्रीराम। असंख्यात मंत्रमाळा एकाहूनी एक आगळा विचित्र मायेची कळा कोण जाणे श्रीराम कित्येक मंत्री भूते जाती कित्येक मंत्री वेथा नाशती कित्येक मंत्री उतरवती सीते विंसु विखार श्रीराम ऐसे नानापरीचे मंत्री उपदेशिती कर्णपात्री जप ध्यान पूजा यंत्री विधान युक्त सांगती श्रीराम एक शिव शिव सांगती एक हरि हरि म्हणविती एक उपदेशिती विठल विठल म्हणोनी श्रीराम एक सांगती कृष्ण कृष्ण एक सांगती विष्ण विष्ण एक नारायण नारायण म्हणवन उपेदिशिती श्रीराम एक म्हणती अच्युत अच्युत एक म्हणती अनंत अनंत एक सांगती दत्त दत्त म्हणत जावे श्रीराम एक सांगती राम राम एक सांगती ओम ओम एक म्हणती मेघश्याम बहुता नामी स्मरावा श्रीराम एक सांगती गुरु गुरु एक म्हणती परमेश्वरु एक म्हणती विघ्नहरु चिंतीत जावा श्रीराम एक म्हणती सांगती श्यामराज एक म्हणती एक सांगती गरुडध्वज एक सांगती अधोक्षज म्हणत जावे श्रीराम एक सांगती देवदेव एक म्हणती केशव केशव एक म्हणती भार्गव भार्गव म्हणत जावा जावे श्रीराम एक विश्वनाथ म्हणविती एक मल्लारी सांगती एक ते जप करविती तुकाई तुकाई म्हणवनी श्रीराम हे किती म्हणवनी सांगावे शिवशक्ती जी अनंतनावे इचे सारिखी स्वभावे उपदेशिती श्रीराम एक सांगती मुद्राचारी खेचरी भूचरी चाचरी अगोचारी एक आसने परोपरी उपदेशिती श्रीराम एक दाखविती देखणी एक अनुहात ध्वनी एक गुरु पिंडज्ञानी पिंडज्ञान सांगती श्रीराम एक सांगती कर्म मार्ग एक उपासना मार्ग एक सांगती अष्टांग योग नाना चक्रे श्रीराम एक तपे सांगती एक अजपा निरोपिती एक तत्वे विस्तारिती तत्वज्ञानी श्रीराम एक सांगती सगुण एक निरोपिती निर्गुण एक उपदेशिती तीर्थाटन फिरावे म्हणूनी श्रीराम एक महावाक्ये सांगती त्यांचा जप करावा म्हणती एक उपदेश करीती सर्व ब्रह्म म्हणोनी श्रीराम एक शाप्त मार्ग सांगती एक मुक्त मार्ग प्रतिष्ठीती एक इंद्रिय पूजन करविती एका भावे श्रीराम एक सांगती वशीकरण स्तंभन मोहन उच्चाटन नाना चेतके आपण स्वये निरोपिती श्रीराम ऐसी उपदेशांची स्थिती पुरे आता सांगो किती ऐसे हे उपदेश असती असंख्यात श्रीराम ऐसे उपदेश अनेक परिज्ञाने विण निरार्थक ये विषयी असे एक भगवद्वचन श्रीराम श्लोक नाना शास्त्रं पठेल लोको नाना दैवत पूजनं आत्मज्ञानं विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम् शैवशाक्तागमाद्याये अन्ये च बहवो मताः अपभ्रंश समास्तेपि जीवानां भ्रांतचेतसां नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिदमुत्तमम् या कारणे ज्ञानासमान पवित्र उत्तम न दिसे अन्न म्हणवन आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे श्रीराम सकळ उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश ये विषयी जगदीश बहुताठाई बोलिला श्रीराम यस्य कस्य च वर्णस्य ज्ञानं देहे प्रतिष्ठितं तस्य दास्यस्य दासोऽहं भवे जन्मनि जन्मनि आत्मज्ञानाचा महिमा नेणे चतुर्मुख ब्रह्मा प्राणे बापुडा जीवात्मा काये जाणे श्रीराम सकळ तीर्थांची संगती स्नानदानाची फळश्रुती त्याहूनी ज्ञानाची शिस्थिती विशेष कोटिगुणे श्रीराम पृथिव्यां यानि तीर्थानि स्नानदानेषु यत्फलम् तत्फलम् कोटिगुणितम् ब्रह्मज्ञान समोपमम् म्हणौनी जे आत्मज्ञान ते गहना होनी गहन ऐकतयाचे लक्षण सांगिजेल श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उपदेशनाम समास चौथा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक पाचवा समास पाचवा बहुधा ज्ञान निरूपण श्रीराम जवते ज्ञान नाही प्रांजळ तव सर्व काही निर्फळ ज्ञानरहित तळमळ जाणार नाही श्रीराम ज्ञान म्हणता वाटे भ्रम काये रे बा असेल वर्म म्हणनी हा अनुक्रम सांगिजेल आता श्रीराम भूत भविष्य वर्तमान ठाऊके आहे परिच्छिन्न यासी ही म्हणजेत ज्ञान परिते ज्ञान नभे श्रीराम बहुत केले विद्या पठन संगीत शास्त्र राग ज्ञान वैदिक शास्त्र वेदाधेन हे ही ज्ञान नभे श्रीराम नाना व्यवसायाचे ज्ञान नाना दीक्षेचे ज्ञान नाना परीक्षेचे ज्ञान हे ज्ञान नभे श्रीराम नाना वनितांची परीक्षा नाना मनुष्यांची परीक्षा नाना नरांची परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना अश्वांची परीक्षा नाना गजांची परीक्षा नाना स्वापदांची परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना पशूंची परीक्षा नाना पक्षांची परीक्षा नाना भूतांची परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना यानांची परीक्षा नाना वस्त्रांची परीक्षा नाना शस्त्रांची परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना धातूंची परीक्षा नाना नाण्यांची परीक्षा नाना रत्नांची परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना पाषाण परीक्षा नाना काष्ठांची परीक्षा नाना वाद्यांची परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना भूमींची परीक्षा नाना जळांची परीक्षा नाना सतेज परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना रसांची परीक्षा नाना बीजांची परीक्षा नाना अंकुर परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना पुष्पांची परीक्षा नाना फळांची परीक्षा नाना वल्लींची परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना दुःखांची परीक्षा नाना रोगांची परीक्षा नाना चिन्हांची परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना मंत्रांची परीक्षा नाना यंत्रांची परीक्षा नाना मूर्तींची परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना क्षत्रांची परीक्षा नाना गृहांची परीक्षा नाना पात्रांची परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना होणार परीक्षा नाना समयांची परीक्षा नाना तर्कांची परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना अनुमान परीक्षा नाना नेमस्त परीक्षा नाना प्रकार परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना विद्येची परीक्षा नाना कळेची परीक्षा नाना चातुर्य परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना शब्दांची परीक्षा नाना अर्थांची परीक्षा नाना भाषांची परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना स्वरांची परीक्षा नाना वर्णांजी परीक्षा नाना लेखन परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना मतांची परीक्षा नाना ज्ञानांची परीक्षा नाना वृत्तींची परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना रूपांची परीक्षा नाना रसनेची परीक्षा नाना सुगंध परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नाना सृष्टींची परीक्षा नाना विस्तार परीक्षा नाना पदार्थ परीक्षा हे ज्ञान नभे श्रीराम नेमकची बोलणे तत्काळची प्रतिवचन देणे शीघ्रची कवित्व करणे हे ज्ञान नभे श्रीराम नेत्रपालवी नादकळा करपालवी भेदकळा स्वरपालवी संकेतकळा हे ज्ञान नभे श्रीराम काव्यकुशळ संगीतकळा गीत प्रबंध नृत्यकळा सभाचातुर्य शब्दकळा हे ज्ञान नभे श्रीराम वाग्विळास मोहनकळा रम्यरसाळ गायनकळा हास्य विनोद कामकळा हे ज्ञान नभे श्रीराम नाना लाघवे चित्रकळा नाना वाद्ये संगीतकळा नाना प्रकारे विचित्रकळा हे ज्ञान नभे श्रीराम आदिकरुणी चौसष्टी कळा याही वेगळ्या नाना कळा चौदा विद्या सिद्धी सकळा हे ज्ञान नभे श्रीराम असो सकळ कळा प्रवीण विद्या मात्रे परिपूर्ण तरी ते कौशल्यता परिज्ञान म्हणोची नये श्रीराम हे ज्ञान हायेसे भासे परंतु मुख्य ज्ञान ते अनारिसे जेधे प्रकृतीचे पिसे समूळ वाव श्रीराम जाणावे दुसऱ्याचे जीवीचे हे ज्ञान वाटेसाचे परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नवे श्रीराम महानुभाव महाभला मानस पूजा करीता चुकला कोणी एके पाचारीला ऐसे नवे म्हणोनी श्रीराम ऐसी जाणे अंतरस्थिती तयासी परमज्ञाता म्हणती परंतु जेणे मोक्ष प्राप्ती ते हे ज्ञान नभे श्रीराम बहुत प्रकारीची ज्ञाने सांगो जाता असाधारणे सायोज्य प्राप्ती होये जेणे ते ज्ञान वेगळे श्रीराम तरी ते कैसे आहे ज्ञान समाधानाचे लक्षण ऐसे हे विशद करून मद निरोपावे श्रीराम ऐसे शुद्ध ज्ञान पुसिले ते पुढिले समासी निरोपिले श्रोता अवधान दिधले पाहिजे पुढे श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बहुधा ज्ञान नाम समास पाचवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ।